विविध भारती पुणे स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. देशभरात आजपासून 15 ऑगस्ट पर्यंत घरोघरी तिरंगा मोहीम राबवण्यात येणार आहे. हा आपला राष्ट्रीय सण असून यात सर्वांना सहभागी करून घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध जिल्हा प्रशासनांना दूरस्थ माध्यमातून केलं आहे. त्या अनुषंगानं पुणे महानगरपालिकेच्या वतीनं तिरंगा फेरी, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा प्रतिज्ञा यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आणि अभिनव उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील सर्व नागरिकांनी आपापल्या घरावर 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये तिरंगा ध्वज फडकवावा असं आवाहन पुणे महानगरपालिकेनं केलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त कुलगुरू प्राध्यापक डॉ सुरेश गोसावी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. डॉ यशवंत मनोहर लिखित मी सावित्री सावित्री ज्योतिराव फुले या पुस्तकाच्या हिंदी अनुवादाचं प्रकाशन यावेळी झालं. प्राध्यापक डॉ राजेंद्र घोडे यांनी हा अनुवाद केला आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 12वी आयटीआय पदविका पदवी पदव्युत्तर पदवी प्राप्त अशा सुमारे 575 युवकांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी ही माहिती दिली आहे. या योजनेसाठी 18 ते 35 वयोगटातल्या युवकांनी rozgar.mahaswayam.gov.in या शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीनं सादर करावे असं आवाहन करण्यात आलं आहे. कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पवार यांच्या पुढाकारातून दरवर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया या पुरस्कारानं सन्मान करण्यात येतो. यंदा सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक संजय चोरडिया यांच्या हस्ते अभिनेता समीर चौगुले, हार्दिक जोशी, चिन्मय उदगीरकर, हर्षद अस्करी, योगेश शिरसाट, मिलिंद शिंत्रे, अभिनेत्री सुरुची अडारकर रानडे आणि आरजे संग्राम यांचा सन्मान करण्यात आला. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढताना अपंगत्व आलेले भारतीय लष्करातील जवान सदाशिव घाडगे यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं. यंदा या पुरस्कार सोहळ्याचं 16वं वर्ष होतं. पंडित पांडुरंग मुखडे यांच्या तबला वादनात सुगम संगीताला लागणारी नजाकत आहे, त्याचवेळी शास्त्रीय गायन आणि नृत्याला पोषक अशी दमदार साथ हेही त्यांच्या वादनाचं वैशिष्ट्य आहे असे गौरवोद्गार ज्येष्ठ निरूपणकार उल्हास पवार यांनी नुकतंच पुण्यात केलं. ज्येष्ठ तबलावादक पंडित पांडुरंग मुखडे यांच्या सांगीतिक कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुखडे परिवाराच्या वतीनं आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी मुखडे यांचा सत्कार करण्यात आला. पुण्यात 26 गरोदर महिलांसह 66 जणांना झिकाची लागण झाली होती. ते सर्वजण पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे. गेल्या 2 दिवसांपासून शहरात एकही रुग्ण आढळून आलेला नाही असं आरोग्य अधिकारी डॉ सूर्यकांत देवकर यांनी सांगितलं. यंदाच्या खरीप हंगामात बी बियाणं, खतं, औषधं याबाबत शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे 986 तक्रारी आल्या असून त्यातल्या 396 तक्रारी निकाली निघाल्या आहेत. राज्यातल्या कोणत्याही गावातल्या शेतकऱ्यांना टोल फ्री क्रमांकाद्वारे आपली तक्रार नोंदवता येईल असं कृषी संचालक विकास पाटील यांनी सांगितलं आहे. नारायणगाव इथल्या ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी व्यवस्थापन महाविद्यालयातील कृषीदूतांनी विशेष तंत्रज्ञान मेळाव्याचं आयोजन नुकतंच केलं होतं. यावेळी मृदाशास्त्रज्ञ योगेश यादव आणि विस्तार शिक्षणशास्त्रज्ञ राहुल घाडगे यांनी शेतीमधील जैविक तंत्रज्ञान या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. आगामी सार्वजनिक गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात स्पीकर लावण्यास आणि लेसर बीमचा वापर करण्यास महापालिकेनं निर्बंध घातले आहेत. विविध गणेश मंडळांनी मात्र या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात गणेश मंडळांचे प्रतिनिधी, महापालिका आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक होणार आहे. पुण्याच्या आयसिस मॉड्यूलशी संबंधित दहशतवादी रिझवान अब्दुल हाजी अली याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं काल रात्री ही कारवाई केल्याचं वृत्त आहे. धायरीच्या अंबाईमाता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या अनधिकृत इमारतींवर पुणे महापालिका प्रशासनानं कारवाई केली आहे. या कारवाईत 10,000 चौरस फुटांवरील आरसीसी बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं. भाटघर धरण 100% भरल्यामुळे धरणातून 8,631 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यात आवश्यकतेनुसार बदल केला जाऊ शकतो असं पाटबंधारे विभागानं कळवलं आहे. पुणे शहर आणि परिसरात आज पावसाच्या काही हलक्या सरी बरसल्या. उद्याही आकाश अंशतः ढगाळ राहील आणि पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू संध्याकाळी 6 वाजता विविध भारती पुणे केंद्रावर ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
Thank you.